अनुवाद अध्याय 23, जो भग्नांड किंवा ज्याचे लिंग छेदन झाले आहे त्यास परमेश्वराच्या सभेत सहभागी होण्यास मनाई आहे. जार्जाने परमेश्वराच्या सभेत सहभागी होऊ नये, त्याच्या 10व्या पिढीपर्यंत ही मनाई आहे. अम्मोनी आणि मवाबी यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये व त्यांच्या पुढच्या 10 पिढ्यांनाही इस्रायलाबरोबर सभेत सामील होऊ नये, कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हास अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच अराम नैराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम याला पैसे देऊन त्यांनी त्यास तुम्हास शाप द्यायला लावले. तुमचा देव परमेश्वर याने मात्र बलामाचे ऐकले नाही, उलट त्या शापाचे रूपांतर आशीर्वादात केले, कारण तुमचा देव परमेश्वर याची तुमच्यावर प्रीती होती. तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांची शांती व भरभराट करायला बघू नका. अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करू नका, कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिस्री लोकांचा द्वेष करू नका, कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरी होतात. त्यांच्या 3र्या पिढीपासूनच्या लोकास इस्रायलाबरोबर परमेश्वराच्या सभेत सहभागी व्हायला हरकत नाही. युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्ध कारक त्यापासून दूर राहा. एखाद्याला रात्री अशुद्धता प्राप्त झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे, छावणीत राहू नये, त्याने छावणीच्या आत येऊ नये. मग संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे. रात्रविधीसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी, आपल्या शस्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. रात्रविधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरून तो झाकून टाकावा, कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याद्वारे शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबतच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी, नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हास सोडून जायचा. एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्यास मालकाच्या स्वाधीन करू नका. त्यास आपल्या निवडीनुसार त्यास तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या, त्यास जाच करू नका. इस्रायलाच्या स्त्रियांपैकी कोणीही वेश्या होऊ नये आणि इस्रायली पुत्रांपैकी कोणासही भूमैथुनास वाहू नये. पुरुष किंवा स्त्री वेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्या, कारण तुमचा देव परमेश्वरास अशा व्यक्तीचा वीट आहे. आपल्या इस्रायल बांधवांपैकी कोणालाही काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याज लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारू नका. परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल, पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळले तर ज्या देशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हास तुमचा देव परमेश्वर याचा आशीर्वाद मिळेल. तुमचा देव परमेश्वर याला नवस बोलला तर तो फेडायला उशीर करू नका, कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हास त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाही तर पाप लागेल, पण नवस बोललाच नाही तर पाप लागणार नाही. जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. तुमचा देव परमेश्वर तुम्हास काही नवस बोला असे म्हणत नाही, तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा. दुसऱ्याच्या द्राक्षमयातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा, पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका. आपल्या शेजाऱ्याच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता, पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळ्याने कापून नेऊ नका.